नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. पुराय देशभरात पातळळा खोशयेचे ल्हार. देश आज मनयता 19वो स्वतंत्रता दीस. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लाल किल्ल्यावेल्यान हुबयलो राष्ट्रीय ध्वज. भारत माता की जयच्या घोषणांनी दिली देशाक मानवंदना. अमृतकाल मजगती देश मुखार सरता आनी प्रत्येक नागरीक तांच्या क्षमते प्रमाण सर्वोत्तम योगदान दिता अशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळा. आता पुराय खबरो. आज देश आपलो 19वो स्वातंत्र्य दीस मनयता. दिल्लीत जावपी प्रतिश्ठीत लाल किल्ल्यावेल्यान हे उत्सवाचे फुडारपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केले. ह्या प्रतिश्ठीत स्मारकाचेर राष्ट्रध्वज तांणी हुबयलो आनी राष्ट्राक संबोधित केले. 2047 मेरेन विकसीत भारताचे सरकाराचे सपन साकार करपाच्या दिशेन देश व्हड प्रगती करत असताना ह्या वर्साच्या उत्सवाचो मथाळो नवो भारत असा. मेरी प्यारी देशवासी ह्या व्याख्यान सुरू केल्ल्या प्रधानमंत्र्याच्या उलोवपाक लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटान येवकार दिलो. स्वतंत्रतायेचे हे पर्व 140 कोटी लोकांच्या संकल्पाचो उत्सव अशे तांणी म्हळे. महात्मा गांधी, डॉ राजेंद्र प्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन, जवाहरलाल नेहरू आणि अशा महान फुडाऱ्यांमधी बायलांच्या योगदानाकूय ताणी अभिवादन केले. एक देश एक संविधान जेव्हा आम्ही आपणायले, कलम 370 काढून उडयले, हो डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हांका खरी श्रद्धांजली असे ताणी म्हळे. सैमीक आपत्ती आम्ही झेलतात, पण सगळे पुराय शक्तीन ताच्या आड झुजतात असे ते उलयले. ऑपरेशन सिंदूराच्या सैनिकांक या लाल किल्ल्यावेल्यान मानवंदना दितना खूप खोस भोगता. आमच्या सैन्यान दुस्मन आतंकवाद्याच्या शिमेत घुसून तांकां बुद्ध शिकयली असे प्रधानमंत्र्यांनी म्हणताच लोकांनी घोषणा दित टाळ्यांचो कडकडाट केलो.
दुश्मन को पता तक न चला ये कौन से शस्त्रास्त्र है, ये कौन सा सामर्थ्य है जो पलक भर में उनको नष्ट कर रहा है. अगर हम आत्मनिर्भर न होते तो क्या ऑपरेशन सिंदूर इतनी त्वरित गति से हम कर पाते. लेकिन हमें मेड इन इंडिया की शक्ति हमारे हाथ में थी, इसलिए बिना चिंता, बिना रुकावट, बिना हिचकिचाट हमारी सेना अपना पराक्रम करती रही.
भारतीय सैनिक जे जसे जाय तसे थारावन ताणी त्याप्रमाणे राष्ट्रहिता खातीर वागचे असे प्रधानमंत्र्यांनी म्हळे. आणि भारताच्या उदकाचेर फक्त आणि फक्त भारताचोच आणि भारतीय शेतकऱ्यांचो हक्क असा देखून देशाकडेन कसलीच तडजोड मान्य करचे ना असे ताणी सांगले. ज्या ज्या देशांनी नवे तंत्रज्ञान आपणायले ते उंचायर पावले. 50 ते 60 वर्सां आदी आम्ही सेमी कंडक्टराविषयी कांयच हालचाल झाली ना, पूण आता देशांत 6 वेगवेगळे युनिट्स आयल्यात. सोलर एनर्जी 30 पटीन वाडल्या. भारत मिशन ग्रीनात न्युक्लियर एनर्जी ह्या वाठारात मुखार सरता. संसार जागतिक तापमानाविषयी चिंतित असताना भारतान क्लीन एनर्जीची मोख खूप आधीच साध्य केला असे ताणी म्हळे.
सेमी कंडक्टर जो पूरी दुनिया की एक ताकत बन गया है. 50-60 साल पहले वो विचार, वो फाइलें अटक गई, लटक गई. सेमी कंडक्टर के विचार की ही भ्रूण हत्या हो गई. हमारे बाद कई देश सेमी कंडक्टर में आज महारत हासिल करके दुनिया में अपनी ताकत को प्रस्थापित कर आज हमने उस बोझ से मुक्त होकर के मिशन मोड में सेमी कंडक्टर के काम को आगे बढ़ाया है. 6 अलग अलग सेमी कंडक्टर के यूनिट्स जमीन पर उतर रहे हैं.
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हांच्या सारख्यांनी आणि 300 परस स्टार्टअप्सांनी देशाचे तरणाटे देशाक विकसित करपाक वावुरतात असे ते उलयले. या सगळ्या कामांक लोकांचा आधार जाय असे आवाहन त्यांनी केले.
न्यूक्लियर एनर्जी में 10 नए न्यूक्लियर रिएक्टर तेजी से काम कर रहे हैं. 2047 तक जो कि हमने विकसित भारत का लक्ष्य तय किया है. जब देश की आजादी के 100 साल होंगे हम परमाणु ऊर्जा क्षमता 10 गुना से भी अधिक बढ़ाने का संकल्प लेकर के आगे बढ़ रहे हैं.
यूपीआय सोशल मीडियाची ताकद आणि ते वापरपी तरणाट्यांचे पुराय विश्वास ताणी उक्तायलो आणि शेतांक लागपी खतां निर्माण करून आत्मनिर्भर जावपाक वावुरपाचो उलो ताणी मारलो. मुद्रा रिणावरवी लोक स्वतः आत्मनिर्भर जाऊन दुसऱ्यांकूय करतात. विदेशी खेळण्या वाट्यांच्या देशात खेळी जावची हे म्हळ्याबरोबर देशात ती तयार झाली हे आत्मनिर्भराचे पाऊल. सरकार आणि हांव सदांच तुमच्या वांगडा असा असे उतर ताणी दिले. कोटी कोटी भारतीयांच्या बलिदानान स्वतंत्र भारत झालो, तसेच 140 कोटी भारतीयांच्या ताकदीन समृद्ध भारत करपाचे आवाहन ताणी केले. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आयच्यान सुरू जाता अशी घोषणा ताणी केली.
मुझे बहुत गर्व होगा, मेरे देश के 300 से ज्यादा स्टार्टअप्स अब सिर्फ और सिर्फ स्पेस सेक्टर में काम कर रहे हैं और उन 300 स्टार्टअप में हजारों नौजवान पूरे सामर्थ्य के साथ जुटे हैं. ये है मेरे देश के नौजवानों की ताकत और ये है हमारा हमारे देश के नौजवानों के प्रति विश्वास. रोजगार योजना आज ही 15 अगस्त को लागू हो रही है. इस योजना के तहत निजी क्षेत्र में पहली नौकरी पाने वाले नौजवान को 15,000 रुपया सरकार की तरफ से दिए जाएंगे. कंपनियों को भी नए रोजगार देने के अवसर जो भी ज्यादा जुटाएगा उनको भी प्रोत्साहन राशि दी जाएगी. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना करीब करीब 3.5 करोड़ नौजवानों को रोजगार के नए अवसर बनाएगा।
वाट्टे अर्थव्यवस्थेक योगदान दिवप्यांक खेळा मैदानाचेर देशाक विकसित करपाक नारी शक्ती आणि आमच्या धुवांच्या योगदानाची ताणी तोखणाय केली।
हमारे देश के करोड़ों नौजवान, उसमें भी हमारी बेटियां, करोड़ों करोड़ों लोग मुद्रा से लोन लेकर के अपना खुद का कारोबार कर रहे हैं। खुद तो अपने पैरों पर खड़े हुए हैं, लेकिन औरों को भी पैरों पर खड़े रहने की ताकत देते हैं। वे भी एक प्रकार से हर व्यक्ति को आत्मनिर्भर बनाने का अवसर दे रही है।
विकसित भारत करपाक आमी थांबचे ना, झुकचे ना, सगळ्या गुलामी पासत आमी मुक्ती मेळतले, नव्या संधीची निर्माण करत वाढ करत रावतले आणि परिश्रम करत इतिहास रचयतले आणि वेळेक वळपाक होच वेळ असा असे म्हणून परत एकदा त्यांनी सगळ्यांक भारत माता की जय, जय हिंद आणि वंदे मातरम अशो घोषणा दिल्यो आणि आपले उलप सोपयले। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात।
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात निष्पाप नागरिकांची हत्या भ्याड आणि पुरायपणान अमानवी असल्याचे म्हणा। त्यांनी सांगले की भारतान ऑपरेशन सिंधू सुरू करून निर्णायक पद्धतीन आणि दृढ निश्चयान प्रत्युत्तर दिले, जाका लागून देशाचे सशस्त्र दळ खंयच्या परिस्थितीक तोंड दिवपाक तयार असात हे दिसून आयले। धोरणात्मक स्पष्टता आणि तांत्रिक क्षमतेन सीमेपलतडी दहशतवादी केंद्र नष्ट केल्याबद्दल राष्ट्रपती मुर्मू हांणी सशस्त्र दळाचे कौतुक केले। त्यांनी ऑपरेशन सिंदूराचे कौतुक केले आणि म्हणले की दहशतवादाविरुद्ध मानवतेच्या लढाईत हे एक उदाहरण म्हणून इतिहासात नोंद जातले।
निर्दोष नागरिकों की हत्या कायरतापूर्ण और नित्यांत अमानवीय थी। इसका जवाब भारत ने फौलादी संकल्प के साथ निर्णायक तरीके से दिया। ऑपरेशन सिंदूर ने ये देखा दिया कि जब राष्ट्र की सुरक्षा का प्रश्न सामने आता है तब हमारे सशस्त्र बल किसी भी स्थिति का सामना करने के लिए पूरी तरह सक्षम सिद्ध होते हैं।
स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्वसंध्येक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सशस्त्र दळ आणि केंद्रीय सशस्त्र दळ पोलीस दळातल्या कर्मचाऱ्यांक 127 शौर्य पुरस्कार आणि 40 विशिष्ट सेवा पुरस्कारांक मंजुरी दिली। हातून 4 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र, 16 शौर्यचक्र, 2 बार 2 सेनापदकां, 58 सेनापदकां, 6 नवसेनापदकां, 26 वायुसेनापदकां, 7 सर्वोत्तम झूज सेवा पदकां आणि 9 उत्तम झूज सेवा पदकां आणि 24 युद्ध सेवा पदकां आसपावता। राष्ट्रपतींनी 290 मेन्शन इन डिस्पेन्शनाकूय मंजुरी दिली। हातून भारतीय लष्कराचे 115, भारतीय नौदळाचे 5, भारतीय हवाई दळाचे 167 आणि सीमा रस्ते विकास मंडळाचे 3 कर्मचारी हांचा समावेश असा। राष्ट्रपती मुर्मू हांणी 5 भारतीय तटरक्षक दळाच्या कर्मचाऱ्यांक तटरक्षक पदकाय मंजूर केल्या। ही पदकां तांचे उल्लेखनीय शौर्य आणि कर्तव्याप्रती असाधारण समर्पण आणि गुणवंत सेवेच्या कृत्यांखातीर दितात। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हांणी म्हळां की जगभरातल्या असमीत झुजाच्या फाटभुयेर सशस्त्र दळांनी चलयले ऑपरेशन सिंदूर हे एक संतुलित लष्करी प्रतिसाद म्हणून उदयला।
भारत द्वारा उठाया गया हर कदम जो देश की शांति और स्थिरता को भंग करने की हर कोशिश के विरुद्ध होता है वही हमारे इस मूल संकल्प से प्रेरित है।
एथलेटिक्सान इस्रायलात झाल्या ग्रँड स्लॅम जेरुसलम 2025 सर्तीत बायलांच्या 2000 मीटर स्टिपलच्या सर्तीत भारताची अंकिता ध्यानान जैत मिळाला। तर बुद्धिबळात जर्मन ग्रँडमास्टर व्हिन्सेंट किमरान एक फेरी बाकी असताना कॉन्टबॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर्स 2025 जिंकला, जाका लागून तो या स्पर्धेच्या इतिहासातला पहिलो एकमेव विजेता ठरला। हवामान खात्यान 17 ऑगस्ट मेरेन सतत पावस पडपाचो अदमास दिला। चंबा, कांगडा, मंडी आणि शिमला हांगा व्हड ते सामको दडकांनी पावस पडपा खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला। आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो। पुराय देशभरात पातळळा खुशयेचे ल्हार, देश आज मनयता 19वा स्वातंत्र्यता दीस। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लाल किल्ल्यावेल्यान हुबयलो राष्ट्रध्वज, भारत माता की जयच्या घोषणांनी दिलो देशाक मानवंदना। अमृतकाल मजगती देश मुखार सरता आणि प्रत्येक नागरिक त्यांच्या क्षमतेप्रमाण सर्वोत्तम योगदान दिता असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळा। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो ऐकात सांजेच्या 6:30 नमस्कार।